पुढील नोंद आहे कोहळा, ऍश गोर्ड. कोहळा ही वर्षायुवेल कुकरबिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बेनिनकेन्सा हिस्पिडा असे आहे. ही वनस्पती मूळची जपान आणि इंडोनेशियातील असून नंतर तिचा प्रसार उत्तर प्रदेशात झालेला आहे. भारतात पंजाब, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यात कोहळ्याची लागवड जास्त प्रमाणात केली जाते. कोहळ्याची सरपटत वाढणारी वेल प्रतानांच्या साह्यानं वर चढते. तिची पाने मोठी आणि खालच्या बाजूने केसाळ असतात. फुले मोठी, एकलिंगी, एकेकटी आणि पिवळी असतात. नरफुलांचे देठ मादी फुलांच्या देठाहून लांब असतात. फळे लंबगोल आणि रसाळ असून पूर्ण पिकल्यावर पांढऱ्या मेंचट थराने आच्छादलेली दिसतात. कोहळ्याचे फळ गोड, शीतल, पौष्टिक, सारक, मूत्रल आणि वाजीकर असते. दमा, खोकला, मधुमेह इत्यादी विकारांवर ते गुणकारी असते असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. बिया गोड आणि शीतल आहेत. कोरडा खोकला, ताप, उपदंश इत्यादींवर त्या गुणकारी असतात. बियांचे तेल कृमिनाशक असते. कोहळ्याचा गर भाजी, सांडगे, पापड इत्यादींसाठी उपयोगात आहे. उत्तर भारतात कोहळ्यापासून पेठा मिठाई करतात. दक्षिण भारतात कोहळा आमटीत मिसळतात. कोहळ्यापासून महाराष्ट्रात कोहळे पाक बनवतात. कोहळ्याचा रस पेय म्हणूनही घेतात. कोहळ्याचे बी लागवडीसाठी हवे तेव्हा उपलब्ध व्हावे यासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी घरात कोहळा टांगून ठेवतात. ही नोंद वृषाली पोहेकर बारा हाते हिने केलेली आहे.